शोध तेवढ्यात त्यांना कोणास ठाऊक कसा झाला बोध.